चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस विभाग शेतकऱ्यांना भाड्याने देणार कृषी यंत्र। ऊस विभाग आता शेतकऱ्यांना भाड्याने कृषी यंत्र देणार आहे। समित्यांकडे यंत्र आलेले आहेत, ते तासांच्या हिशेबाप्रमाणे किरकोळ भाड्यावर शेतकऱ्यांना दिले जातील। यामुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल। छोटे शेतकरी समितीकडून महाग कृषी यंत्र भाड्याने घेऊन शेती करू शकतील। ऊस विभागानुसार फार्म मशिनरी बँक तसेच कस्टम हायरिंग सेंटर योजनेअंतर्गत कृषी यंत्र देण्यात येणार आहे। यामध्ये ट्रॅक्टर पासून चिझलर, मशलर, पॉवर स्प्रेअर यांच्याबरोबरच पीक अवशेष नष्ट करणे आणि ऊस शेती संदर्भातील अनेक यंत्रांचा समावेश आहे। प्रत्येक समितीकडे 3-3, 4-4 यंत्र आले आहेत। जिल्हा ऊस अधिकारी KM मणी त्रिपाठी यांनी सांगितले की बेहट, देवबंद, सहारनपूर व सरसावाच्या समित्यांकडे काही कृषी यंत्र आले आहेत, काही येणे बाकी आहे। शेतकऱ्यांना, विशेष करून लहान शेतकऱ्यांना, महाग कृषी यंत्र खरेदी करता येत नाहीत, त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे।